ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
साखर आयात वाढवण्यासाठी केनियाचा नाईलाज. केनियामध्ये अनेक साखर कारखाने बंद झाल्यामुळे तब्बल 9 महिन्यांपासून उत्पादनात 8% घट झाल्यामुळे नाईलाजानं पूर्व आफ्रिकी राष्ट्राला साखर आयात वाढवावी लागत आहे. केनियाच्या साखर निर्देशालयाच्या आकड्यानुसार जानेवारीपासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत उत्पादन 3,66,398 टनाच्या तुलनेत गेल्या वर्षी घट होऊन 3,35,992 टन झालं आहे. याच कालावधी दरम्यान आयात 1,90,084 टनहून 3,24,055 टन झाली आहे. मुमियास, क्वाले आणि चमेलील साखर कारखाने बंद झाल्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला आहे. सप्टेंबर 2019 नझोया आणि ओलेपिटो शुगर फॅक्टरीजनं काम केलं नाही आणि बुटली कारखान्यानं केवळ 10 दिवसांसाठी ऊसाची पेरणी केली.